नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रूक्ष मे साम च मे सोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच मे पष्ठौ हि च उक्षा च मे वशा च मृषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पताकम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाक् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला सांगणार आहेत। सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरन्दनाथाय नमः। स्वामीजींच्या सहवासात एक अनाकलनीय जादू होती। स्वामीजी हे व्यक्ती नसून एक संकल्पना आहेत किंवा एक संस्था झाले होते असं मला निश्चित वाटतं। स्वामीजी म्हटलं की ते एकटे आठवत किंवा त्यांच्या समग्र प्रभावळीसह सुद्धा आठवत। स्वामींबरोबर सरलाताई, स्वामींच्या अवतीभोवती असणारे युवा साधक साधिका, खांडेकरांच्या केंद्रातली खोली आणि तिथलं प्रभारित वातावरण असं सगळंच एकत्रितपणे आठवे। जणू स्वामीजी हा एक बहुव्रीही समास होऊन राहिला होता। या स्वामीजी नावाच्या संस्थेला आम्ही सर्व घट्ट चिकटून बसलो होतो। स्वामीजींची साधक घडवण्याबाबतची दृष्टी आता हळूहळू उलगडायला लागली होती। परमार्थ हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व स्तरांवर झिरपत जावा अशी त्यांची अपेक्षा होती। समोर जमणारे भावपूर्ण तरुण तरुणी यांना योग्य दिशेने घेऊन जाण्याचा त्यांनी एक प्रकारे विडाच उचलला असावा। आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धांमध्ये मी उत्साहाने भाग घेत होतोच, पण त्याबरोबरच शुक्रवार पेठेतल्या बदामी हौद या बलाढ्य कबड्डी संघाचा सुद्धा मी सक्रिय खेळाडू होतो। बदामी हौद कबड्डी संघाबरोबर भारतात होणाऱ्या विविध स्पर्धांसाठी मी जात असे। असंच 1981 मे महिन्याच्या सुट्टीत इंदौरला कबड्डी स्पर्धांसाठी आमच्या बदामी हौद संघाबरोबर मी गेलो होतो। उपांत्य सामन्यात खेळत असताना माझा उजवा पाय फ्रॅक्चर झाला। मला चालणं अशक्य होतं, उजवा पाय टेकवता सुद्धा येत नव्हता। तिथे माझ्या पायाला तात्पुरतं प्लास्टर घालून पुण्याला आणण्यात आलं. माझ्या कबड्डी संघातल्या मित्रांनी अक्षरशः खांद्यावरून मला वाहून आणलं. पुण्यात आल्यावर व्यवस्थित प्लास्टर घालून 6-7 आठवडे सक्तीची सुट्टी मला घ्यावी लागली. पाय लांब करून मी घरीच झोपून असे. एक दिवस अचानक सकाळी 11:30 सुमारास स्वामीजी माझ्या घरी आले. त्यांना बघितल्यावर मला धड उठून नमस्कारही करता येईना. त्यांनी हाताने माझा खांदा दाबून मला जागेवरच बसवलं आणि मिश्किलपणाने म्हणाले, काय वुंडेड सोल्जर, काय पराक्रम केलात. मी ओशाळून जाऊन घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली. त्यांनी विशेष काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, फक्त मला म्हणाले, काळजी घे, खूप हालचाल करू नको, एक पाय लांब करून जमेल तसा ध्यानाला बसायचा प्रयत्न कर. त्यानंतर मग कुबड्यांच्या साह्यानी चालायची सवय मला झाली. खांडेकरांच्या जिन्याच्या पायऱ्या चढा उतरायला मी शिकलो. रोज सकाळी 11:00 सुमाराला मी खांडेकरांच्या केंद्रात जात असे. भिंतीला टेकून प्लास्टरमधला उजवा पाय लांब करून ध्यानाला बसे. सर्वात प्रथम कुबड्या घेऊन जेव्हा मी केंद्रात पोचलो त्या दिवशी स्वामींना आनंद झाला. मला म्हणाले, पोचलास का शेवटी इथे. मग हसत हसत म्हणाले, चुकला फकीर मशिदीत. खांडेकरांच्या त्या खोलीत जास्त गर्दी असल्यामुळे मी बाहेर असलेला गच्चीत बसायला सुरुवात केली. आम्ही काही मुलं त्या गच्चीतच बसत असू. 12:30 सुमाराला स्वामी सुद्धा त्या गच्चीत येत. त्यांच्यासाठी तिथे एक लाकडी खुर्ची ठेवली होती, त्यावर बसत. स्वामीजींच्या भगिनी सद्भक्त सुशीलाताई स्वामीजींसाठी लोण्यासकट ताजं ताक घेऊन यायच्या. त्यांच्याशी बोलत ते पेलाभर ताक घेत बसलेल्या मुलांकडे खूप वात्सल्यानी नजर फिरवून परत आत जात असत. ध्यान करत असताना स्वामीजी गच्चीत आले की खूप आनंद होई. अजून कट्टानी अजून निग्रहाने ध्यान करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असे. एक दिवस सुशीलाताई स्वामीजींना म्हणाल्या, दादा तू किती मोठा झालास, ही तरुण मुलं मुली तुझ्याकडे येतात, किती जण अनुग्रहित झाली, एखाद्या गव्हर्नर सारखा मान तुला मिळाला. स्वामीजी प्रेमाने त्यांना म्हणाले, अगं ही सर्व ज्ञानोबा समर्थ स्वरूपानंद यांची कृपा आहे, त्यांनी ठरवलं म्हणून हे होतं. गव्हर्नरला सरकारी अधिकार असतात आणि सर्व मान त्याच्या खुर्चीला असतो, पण इथे ही सगळी मंडळी स्वामींच्या ठिकाणी म्हणून खूप भाव ठेवतात. सुशीलाताईंनी मुकपणाने स्वामीजींच्या बोलण्याला सहमती दर्शवली. पाय प्लास्टरमध्ये असल्यामुळे सत्यसाई निलयममधल्या रात्रीच्या ज्ञानेश्वरी प्रवचनांना जाणं शक्यच नव्हतं, पण प्रवचन संपून स्वामीजी 10:30 सुमारास भागेश्वर निवासमध्ये परत येत तिथे त्यांना कुबड्या टेकत नमस्कारासाठी मी जायला सुरुवात केली. एका रात्री मी आणि अजून 4-5 जणांनी स्वामीजींना नमस्कार केला. नमस्कार केल्यावर त्यावेळेस मला उद्देशून स्वामीजी म्हणाले, आता तुला कबड्डी खेळणं अवघड आहे. मी त्यांना म्हणालो, 8-10 महिन्यात पुन्हा सुरू करीन. स्वामीजी माझ्याकडे गंभीरपणे बघत उभे होते. त्यांची दृष्टी माझ्यावर पक्की होती. म्हणाले, आता कबड्डी खेळणं पुरे, आपल्याला खेळाचं सुद्धा व्यसन लागणं चांगलं नाही. मला हा धक्का अनपेक्षितच होता. स्वामीजींच्या नजरेत जरब होती. ते पुढे म्हणाले, आपला देह धडधाकट राहावा म्हणून कबड्डी खेळ छानच आहे, परंतु साधकांनी त्याचं सुद्धा व्यसन लावून घेऊ नये. इतकी वर्ष खेळलास ना, आता पुरे कर. मला पण टेनिस खूप आवडायचं. मी ओळीनी 3 वर्ष चॅम्पियन सुद्धा होतो, पण त्यानंतर मी खेळ पूर्ण बंद केला. आपलं जीवन हे खेळासाठी नाही, आपल्याला याच जन्मात आत्मदर्शन प्राप्त करायचं आहे ना. आता आपली कबड्डी संपणार याची वेदना पाय मोडण्यापेक्षाही मला जास्त तीव्र वाटली. पण त्याच वेळेला मनातून खूप बरंही वाटलं. स्वामीजींनी अधिकारवाणीने आपल्याला खेळ बंद कर म्हणून सांगितलं म्हणजे मी त्यांच्या लक्षात आहे, माझ्याबद्दल त्यांनी विचार केला. ह्या कल्पनेने सुद्धा मी खुश झालो. त्यानंतर कबड्डीचा माझा संबंध विरळ होत होत 2-3 वर्षांमध्ये कबड्डीला कायमचा रामराम ठोकला. खांडेकरांचं घर पहिल्या आणि दुसऱ्या अशा 2 मजल्यांवर होतं. तळमजल्यावर एक बिराडकरू कुटुंब राहत असे. आमच्या समोरच ते राहत असल्यामुळे सामान्यतः शेजाऱ्यांचे आपापसात जसे खूप सलोख्याचे संबंध असतात तसे आमचेही होते. त्यांच्या घराला ओळीनी 3 खोल्या होत्या. एका खोलीनंतरच्या मोकळ्या जागेतून खांडेकरांकडे जाणारा जिना होता आणि जिन्यालगत एक जुन्या प्रकारची मोरी होती. उरलेल्या 2 खोल्या मोरीच्या उजव्या हाताला अशा होत्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे खांडेकरांकडे येणारा प्रत्येक साधक त्या जिन्यानी म्हणजे त्या बिराडाच्या मधून जात असे. काही साधक मोरी आहे म्हटलं की तिथे पाय वगैरे धुवून वर जाण्याचा प्रयत्न करायचे. रोज 5-50 माणसांची ये जा मोरीचा वापर हे सर्व त्या कुटुंबियांना खूपच त्रासदायक व्हायला लागलं. एक दिवस त्या गृहस्थांनी आणि त्यांच्या मुलांनी स्वामींची वाट अडवली आणि त्यांच्याशी उत्तेजित स्वरात अदवा तदवा बोलायला सुरुवात केली. तुम्ही लोक इथे वाटेल तेव्हा येता जाता आमच्या मोरीचा वापर करता, आम्हाला त्रास होतोय याची तुम्हाला पर्वा सुद्धा आहे की नाही? तुमच्या ध्यानधारणेमुळे आम्ही का त्रास सहन करायचा? स्वामीजी शांतपणे त्यांचं सर्व ऐकून घेत होते. त्यांच्या बोलण्याचा भर ओसरल्यावर स्वामीजी त्यांना म्हणाले, खरोखरच आपल्याला इतका उपद्रव होत असेल याची मला कल्पना येऊ शकली नाही. आपल्या मोरीचा वापर एखादा कोणीतरी नवीन साधक करत असेल आणि त्याचा आपल्याला त्रास होतो, पण आम्ही तुम्हाला असा त्रास होऊ देणार नाही, होणार नाही याची खबरदारी घेऊ. हा प्रसंग त्या दिवशी संध्याकाळी मला समजला. मला फार वाईट वाटलं. स्वामीजींचा असा अपमान करण्याचा या माणसाला कोणता अधिकार होता हे काही आपण ऐकून घ्यायचं नाही असं मी ठरवलं. संध्याकाळच्या केंद्रात मी स्वामीजींना विचारलं, स्वामीजी ते ग्रस्त तुम्हाला वाटेल तसं बोलले, त्यांना काही हक्क नाही, मी हे काही ऐकून घेणार नाही, मी बघू का त्यांच्याकडे. स्वामीजींनी त्या क्षणी कडक स्वरात मला बजावलं, असलं काहीही तू करायचं नाहीस, आपण असल्या मार्गाला कदापिही जाणार नाही हे तू पक्क लक्षात ठेव. मला हे पटणं फारच कठीण होतं, पण स्वामींचा चेहरा बघून मी चांगलाच तपापलो. मग समजावणीच्या स्वरात ते म्हणाले, अरे त्यांना आपला त्रास होत असणारच, रोज सकाळ संध्याकाळ आपल्या सगळ्यांची त्या जिनावरून जाये होते, आपलं बोलणं चालू असतं, काही जण अजूनही त्यांच्या मोरीत पाय धुवायला जातात, आपणच समजून घ्यायला पाहिजे. भांडाभांड करणं हे आपलं काम नाही, आपण साधक आहोत ना, संघर्ष नाहीसा करण्यासाठी साधना करतो ना आपण, मग त्यासाठीच आपण संघर्ष केला तर आपल्यात आणि इतर जगामध्ये फरक तो काय राहिला? अत्यंत परिपक्व कनवाळू आणि पराकाष्ठेच्या क्षमाशील हृदयाची साक्ष मला पटत होती. माझ्या बुद्धीला हे सर्व समजून घेण्याशिवाय गत्यंतरच राहिलं नाही.
अपंग पण. हरी हरी.
हीरे मीना हीरे नाहीरे मीना हीरे नाहीरे मीना हीरे नाहीरे मीना नाही रे मीनाही रे सद्गुरु सर्वार्थाई रे जागृति स्वप्न सुषुप्ति तूर्या जागृति स्वप्न सुषुप्ति तूर्या माया कल्पित पाही रे माया कल्पित पाही रे नाही रे मीनाही रे नाही रे मीनाही रे सद्गुरु सर्वार्थाई रे द्वैता द्वैत चिद्विलास द्वैता द्वैत चिद्विलास ब्रह्मानंद डोही रे ब्रह्मानंद डोही रे नाही रे मीनाही रे नाही रे मीनाही रे सद्गुरु सर्वार्थाई रे एकची एक दत्त नांद तो एकची एक दत्त नांद तो प्रेमानंद ठाई रे प्रेमानंद ठाई रे नाही रे मीनाही रे नाही रे मीनाही रे सद्गुरु सर्वार्थाई रे श्री गुरु सर्वार्थाई रे सद्गुरु सर्वार्थाई रे श्री गुरु सर्वार्थाई रे सद्गुरु सर्वार्थाई रे नाही रे मीनाही रे सद्गुरु सर्वार्थाई रे श्री गुरु सर्वार्थाई रे
सद्गुरूंविषयीच्या भावामध्ये चढ उतार येतात असे जाणवते. कधी कधी स्वामीजी हेच परमात्मा परमेश्वर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा ही प्रार्थना अगदी आतून म्हटली जाते. अशा वेळी आपणच विश्वव्यापक आहात, सर्वत्र माझ्याबरोबर आहात, सर्व शक्तिमान असून माझ्या जीवनातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटनांचे सूत्रधार आहात, असा उत्कट भाव निर्माण होतो। त्यामुळे खूप समाधान आणि निश्चिंतता येते। असा भाव काही दिवस चांगला टिकून राहतो, पुन्हा काही दिवसांनंतर तो भाव पुसट पुसट होत जातो, पूर्णपणे निघून जात नाही ही आपलीच कृपा। असे का होते यावर विचार केला तर जाणवते की कामाचे व्यवहारातील कर्मांचे ओझे खूप वाढले की हा भाव दडपला जातो। साधनेतील ओढ कमी झाली किंवा खूप चांगले ध्यान करायला मिळाले नाही तरीही हे घडते। कधी कधी वाटते परगावच्या साधकांपेक्षा आम्हा पुण्यातील साधकांना आपण जवळपास रोज सोमवार सोडून दिसता बोलता, तुमच्याकडून रोज श्रवण घडते। बरेच वेळा तुम्ही आमच्या सर्वांबरोबर इतके मिसळून जाता की तुम्ही आमच्यासारखेच आहात असे वाटायला लागते आणि हा भाव पुसट होतो। काही अडचण वाटली तर तुम्हाला फोनही करता येतो। कधी वाटते या सहज मिळणाऱ्या सहवासामुळे तर हा बेसावतपणा येत नाहीये ना। असा भाव कमी होताना जाणवले की खूप अस्वस्थ होते, किंवा सगळे जीवन न्यूट्रल होऊन एक प्रकारचे नैराश्य येते। असे भावाचे चढ उतार येणे योग्य नाही ना, ते येऊ नयेत म्हणून काय काळजी घेऊ आम्ही, माझे कुठे चुकते आहे। नित्य सहज मिळणाऱ्या स्वामी सहवासातही तोच उत्कट भाव टिकून राहावा असे वाटते। काही वेळा असा भाव प्रयत्नपूर्वक निर्माण करायचा ठरवले तर एक वेगळाच ताण जाणवत राहतो, कारण उत्कट भाव हा सहजपणे आला तरच तो आनंद देतो। जर ओढून ताणून आणावा लागला तर तो आनंद देऊ शकत नाही, अशा प्रकारचा प्रश्न आहे। आपण आपल्या आत असणाऱ्या एका विशिष्ट भावापोटीच सद्गुरूंकडे आलेले आहोत। जर भाव नसता तर आपण आलेच नसतो, हे एक। आपला भाव खूप पराकोटीचा कधी कधी होतो ही सत्य गोष्ट आहे। भाव पराकोटीचा होण्याचे दिवसही असतात, जसा गुरु पौर्णिमेचा काळ असतो तेव्हा आपले भाव परमोच्च स्थितीला जाऊन पोचलेले असतात। त्याच्या व्यतिरिक्त देखील पालखीचे दिवस असतात, आपण सर्वजण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला सामोरे जातो, हल्ली SP कॉलेजमध्ये आपण जमा होतो, तेव्हाही सद्गुरूंबद्दल आणि संतांबद्दल आपले भाव परमोच्च स्थितीला जाऊन पोचलेले असतात। आपल्या मंडळाचा वर्धापन दिन उत्सव असतो तेव्हा एकूण आढावा घेतला जातो। कार्यक्रमाची योजना अशी असते की बऱ्याच वेळेला हे कार्य कसं सुरू झालं, तिथपासून आता कोणत्या स्थितीत येऊन पोचलेलं आहे याचा एक आढावा तेव्हा घेतला जाईल, अशी कार्यक्रमाची योजना केलेली असते। त्यावेळेला आपला जीवनपट देखील सरकन आपल्या समोरून जातो आणि त्याच्यामध्ये आपण स्वामीजींकडे यायला लागलो तेव्हापासूनचा काळ आठवतो आणि आपल्या लक्षात येतं की पूर्वीचं जीवन आणि आपण येऊ लागलो तेव्हाच्यापासून पुढे असणारं जीवन याच्यामध्ये आपण किती सुखात आहोत आपला भाव परमोच्च स्थितीला जाऊन पोहोचतो. अश्विन शुद्ध चतुर्थी सारखे कार्यक्रम किंवा दसरा दिवाळी चा पाडवा अथवा होणारा विशेष कार्यक्रम अथवा गुढी पाडवा या काळामध्ये देखील आपला भाव परमोच्च स्थितीला असतो. जसा पावसाळ्यामध्ये नदी ही दुथडी भरून वाहत असते तशा आपल्या भावाची स्थिती या काळामध्ये असते. पावसाळा संपल्यानंतर नदीचं एक स्थिरत्वानी आणि एका विशिष्ट पातळीनी वाहणारं असं पाणी आपण पाहतो. तो हिवाळ्याचा काळ असतो. उन्हाळ्यात नदी अगदी कोरडी ठणठणीत होऊन जाते. वाळवंट देखील दिसायला सुरुवात होते. हे जे मधून अधून येणारे पूर आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त पाण्याचं जे सातत्य काही काळ असतं त्यामुळेच तिला नदी म्हटलं जातं. एरवी कधीतरी फक्त येणारा पूर आणि बाकीच्या काळात पाणीच नसणं याला ओढा म्हटलं जातं. विनोबा असं म्हणतात की पावसाळ्याच्या दिवसामध्ये आलेला महापूर हा हिवाळ्यामध्ये अगदी पाण्याचं स्थिर शांत स्वरूप धारण करतो. भक्तीचं स्वरूप सर्वसामान्यत तसं असावं. जेव्हा जेव्हा तुमच्या मनातली भक्ती ही परमोच्च स्थितीला जाते त्यानंतर काही काळामध्ये तुम्ही त्याची दरी देखील पाहण्याची शक्यता असते. आपण जितके उंच चढू तितकी दरी देखील वाढते. म्हणून सलग किंवा समतोल असणारी जमीन ही अधिक चांगली. कारण पर्वतावर उंच चढलं की उतरणं हे आलंच. तरी देखील या अशा विशेष कार्यक्रमांमध्ये आपले भाव हे शिगेला पोहोचणार. ते नंतर जमिनीपर्यंत यावेत. जमिनीच्या खाली दरीपर्यंत जाऊ नयेत अशी दक्षता ज्याची त्यांनी घ्यायची आहे. सर्वसाधारणपणाने इथं सहवासाचंही दिलंय. सर्वसाधारणपणाने सद्गुरूंच्या विषयीचं जे किलमिश आहे ते किलमिश अथवा भाव कमी होणं. किलमिश देखील शब्द मी वापरतो. भाव कमी होणं याच्याबरोबर कधी कधी किलमिश देखील येतं. याचं कारण निर्गुण निराकार अव्यक्त अविनाशी सच्चिदानंद अशा बोधामध्ये ते आहेत असा आपला विश्वास असतो. त्यांनी ते अनुभवले अशी आपली खात्री असते आणि मधून अधून त्याची झलक त्यांच्याकडून शांती समाधानाच्या रूपाने आपल्यालाही मिळत असते. त्यांच्या दृष्टीतून त्यांच्या स्पर्शातून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या प्रवचनांमधून त्यांनी घेतलेल्या साधनेमधून आपण देखील कधीही गाठलं नसतं असं एखादं शांती समाधानाचं टोक आपण गाठतो तेव्हा ते त्यांच्या अंतर्यामी किती सखोल असतील याची आपण कल्पना करतो आणि आपली खात्री पटते की ते निर्गुण चिरंतन अशा तत्वाशी एकरूपता साधलेले आहेत. तरी देखील अशी एकरूपता साधलेली व्यक्ती ही देहधारी म्हणून समोर असते आणि सगुण लीला ती संतांची असो अथवा भगवंतांची असो त्याच्यावर नेहमीच आक्षेप घेतले जातात. त्यांचं काही वर्तन अथवा काही विचार हे प्रकृतीजन्य आपल्याला पटतील असं होत नाही, अशी गडबड होते. असं होतं, सगुण ही एक अशी गोष्ट आहे की नेहमी ती तुमच्या निरीक्षणाखाली राहते. सगुण ही एक अशी गोष्ट आहे की त्याचं मोजमाप, त्याचं विश्लेषण हे नेहमी तुम्ही करत असता. एवढंच नव्हे तर तौलनिक दृष्ट्या देखील करत असता. एखादी गोष्ट तुम्हाला माधवनाथांची आवडली नाही की तुम्ही स्वरूपानंदांचा दाखला देता की स्वरूपानंद असे नव्हते, स्वरूपानंद असे होते आणि माधवनाथ असे आहेत. एखादी गोष्ट तुम्हाला मकरंदनाथांची पटली नाही तर तुम्ही असं म्हणता की स्वामीजी तसे नव्हते. हे एक्सक्युजेस तुमच्यापाशी नेहमी असतात आणि एक देहधारी व्यक्ती म्हणून त्याच्यात फार मोठी चूक होते असं नाही, फार मोठी चूक नसते. पण हे तुम्हाला परमोच्च अशा पदावरून, स्थितीवरून, भावावरून खाली आणायला कारण होतात. हे एक. आणि तसं जर पाहायचं झालं तर अगदी राम कृष्ण देखील याच्यातून सुटलेले नाहीत, कारण त्यांना देखील पारखणारा मी असतो, माझ्या आत असणारा. ते सर्वस्व कधीच नसतात, ते कधी कधी सर्वस्व असतात, नेहमी नसतात, अशी अशी अडचण असते. आणि ते जेव्हा कधीतरी सर्वोच्च असतात आमच्या दृष्टीने, तेव्हा आम्ही अगदी त्यांचे दासानुदास असतो. पण ज्या ज्या वेळेला प्रकृतीच्या अंगाने जेव्हा आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक पडतो, तेव्हा आमच्या दृष्टीने आमचे विचार किंवा आम्हीच प्रधान असतो, ते प्रधान नसतात. समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात की देवा वेगळे कोणी नाही ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे. हे संतांना माहीत असतं, यांची निष्ठा तशी नाहीये. देव सर्वस्व आहे असं सगळे म्हणतात, देवाखेरीज काही नाही, पण त्यांची निष्ठा नेहमीच तशी नसते. पण एक प्रकारे पाहायचं झालं तर जर तशी नेहमीच निष्ठा असेल तर मग तो त्या संतांसारखा प्रतिसंतच झाला. असं असल्यामुळं संतांच्या पक्षी जर पाहायचं झालं तर संतांच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टीला नेहमी तितिक्षा असते, क्षमा असते, सहन करणं असतं. एखाद्याची पातळी जीवनाची वाढवताना त्यांना या सगळ्या प्रसंगांना तोंड द्यायला लागणार याची त्यांना कल्पना असते. हा भाव पुसट होतो कामाच्या दडपणामुळं, असं जे यांनी म्हटले तेही बरोबर आहे. व्यवहारातल्या कामाचं ओझं खूप वाढलं की हा भाव दडपला जातो असं त्यांनी म्हटलेलं आहे. व्यवहाराच्या कामाचं ओझं, कर्मांचं ओझं खूप वाढलं, आपली शक्ती मर्यादित असल्यामुळं त्या कर्माचं ओझं निपटण्यासाठी म्हणून आपण सर्व तऱ्हेनी, हर तऱ्हेनी प्रयत्न करतो. आपलं चित्त, बुद्धी, मन, अंतःकरण सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी आपण लावतो आणि तेवढीच आपल्याला आपल्यापाशी असणारी शक्ती असल्यामुळं ती शक्ती जेव्हा एका ठिकाणी काम करते तेव्हा दुसऱ्या ठिकाणी जणू नसल्यासारखी अशी आपल्याला वाटते. याचं कारण ती सगळी शक्ती आपण तिथं लावलेली आहे. रामकृष्ण म्हणायचे की एक हात कालीमातेच्या पायापाशी असावा आणि एक हात कर्मांमध्ये असावा असं म्हणायचे. आणि कर्मातला हात जरा रिकामा झाला की तोही हात आपण कालीमातेच्या चरणांशी आणावा. पण ते म्हणायचे की असं होतं की एक हात कालीमातेच्या चरणापाशी आणि एक कर्मापाशी असतो, आणि कर्म अपरंपार वाढली की कालीमातेच्या चरणापाशी असणारा हात काढून तोही कर्मात लावला जातो. असं जेव्हा होतं, असं जेव्हा घडतं आणि घडतं असं, कधी कधी तो संसाराचा महिमा असतो. मी या संसाराची पाठराखण करत नाहीये, तरी देखील तसं घडण्याची शक्यता असते. तुम्ही व्यवसाय करताय, एकटेच आहात, मदत नाहीये, हाताखालचे लोक आहेत, ते तुम्ही जेवढं सांगाल तेवढंच करणार, कारण त्यांचा व्यवसाय नाहीये, तो आपला स्वतःची नोकरी म्हणून करतोय. अशा परिस्थितीमध्ये दिवाळीचे दिवस आलेत, तुम्हाला एखादी गोष्ट अगदी पूर्ण करायची आहे, अशा वेळेला तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी कमी होणं आणि तिकडे जास्त लक्ष देणं असं तुम्ही करता. मदत फारशी नाहीये, तुमचं वय देखील आता पुढे गेलेलं आहे, 50-55-60 दरम्यान. तुमची सून अथवा मुलगी, तिचं बाळणपण जवळ आलेलं आहे, बाळणपण झालेलं आहे. आता ते मूल 5-6 महिन्याचं होईपर्यंत तुम्हाला अजिबात सवड मिळत नाही. दिवसाचे 24 तास ही कमी पडतील की काय अशी परिस्थिती आहे. अशा प्रकारे संसारातल्या कामांचं स्वरूप हे असं कधी कधी इतकं अचानक बदलतं. घरात आजारपण निर्माण झालेलं आहे, जागरण चाललेली आहेत, मदत नाहीच आहे. आता कसं झालंय की आता कोणी कोणाला मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. जेव्हा तुम्ही कोणाला मदतीला गेला नाहीत, तेव्हा दुसरे कोणी तुम्हाला मदतीला येणार नाहीत, हे उघड आहे. आणि ही समाज रचना आता झालीय, पूर्वीचा काळ आता विसरला. अशा परिस्थितीत हे सगळं तुम्हालाच करायला लागतं आहे. पूर्वीच्या काळात आते भाऊ, मामे भाऊ, काका, मामा बसायला यायचे, जागायला यायचे. आपल्या केंद्रातली आजारपणं मोठी मोठी, 4-4 महिने चालणारी, आम्ही पाळीपाळीने जागून निभावली. क्षिप्रातही नातू आजारी होत्या, त्यांना दर 2 तासांनी एक औषध चाटवायचं होतं, आणि काही औषधं अशी होती की ती 6 तासांनी चाटवायची अशी होती. रात्री आम्ही 2-2 तास जागे राहून ते करायचो, कोणीच सांगितलं नव्हतं. पण मी, मिलिंद, पंकज, गजानन, आम्ही अशी काही गिरीश वर्दे, आम्ही त्यांच्याकडे राहायला जायचो 2-2 जण, आणि 2-2 तास जागून आपलं काम झालं की पुढच्याला उठवायचं आणि त्यांनी कसं तरी झोपायचं. असं 4-4 महिने आजारपणं काढली गेली. आता असं कोणीच करणार नाही. अशा वेळेला घरातल्या व्यक्तीवर ताण पडतो, आणि मग तो परमार्थाकरता लावलेला हात हा कर्माकरता लावणं कर्मप्राप्त ठरतं. म्हणून अशा असे अडचणीचे प्रसंग येतात खरे, त्यावेळेला साधना करायला जमत नाही असं होऊन जातं. सद्गुरूंकडे जाता येत नाही किंवा खूप कमी जायला मिळतं असं घडायला सुरुवात होते. अशा वेळेला त्यांच्याकडचं तिथलं वातावरण हे स्वप्नवत वाटायला लागतं. आत्ता चाललेलं हे जर एवढं प्रखर सत्य असेल तर आपण जो आनंद त्यांच्या सहवासात उपभोगला तर त्याच्या स्मृती देखील कमी झाल्यासारख्या होतात, मन बोथट होऊन जातं. अशा वेळेला त्यांच्याविषयीचाही भाव कमी झाल्यासारखा वाटू शकतो. साधनेतली ओढ कमी झाली किंवा खूप दिवस चांगले ध्यान करायला मिळाले नाही तरीही हे घडते, हेही बरोबर आहे. कधी कधी वाटते हा वेगळा मुद्दा आहे. अशा वेळेला अशी आपण कर्म करू तेव्हा स्मरणपूर्वक आपल्याला कर्म करण्याची संधी आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये संसाराचा कसाही रेटा असला तरी आपल्या जवळचा परमार्थ कोणी हिरावून घेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. परमार्थ हा आंतरिक भावानी मनानी करण्याची गोष्ट असल्यामुळं अशा व्यग्र आणि त्रासदायक अशा जीवनक्रमात देखील आपल्याला तेव्हासारखं शांत ध्यान करता येणार नाही, तरी देखील नामस्मरण करता येईल, स्मरण ठेवता येईल. हे सगळं जे चाललेलं आहे तर ते त्यांच्या इच्छेने चाललेलं आहे आणि मी याच्यात उत्तीर्ण होईल असा भाव धरूनच हे करायला पाहिजे. असं होणं शक्य नाही की तुम्ही जागताय देखील आणि तुम्ही परमार्थिक आनंदात देखील आहात, तेव्हा शारीरिक त्रासाचं दडपण तुमच्यावर असणार. जागरण दुसऱ्या दिवशी असणारा अनुत्साह या सगळ्या गोष्टीला तुम्हाला तोंड द्यायला लागणार, तरी देखील तुम्ही हे करू शकता. त्याची तेवढी तीव्रता नसेल, पण या काळामध्ये जर तुम्ही हे कराल तर तुम्ही या काळात जे मिळवलेलं असतं ते काय मिळवलंय ते तुम्हाला थोडा अनुकूल काळ आल्याबरोबर समजेल. माझ्या मते सद्गुरूंच्या विषयी असणारा भाव पुसट होतो हे मला पटतच नाही, पण असं होऊ शकतं असं मी म्हणेन. जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा असं होऊ शकत असेल. आपल्याला कुठेतरी धक्का बसला, आपल्या अहंतेला ठेच लागली की असं होतं. मुलगा वडिलांना वडील म्हणत नाही अहंतेला ठेच बसल्यावर, तो म्हणतो की मी तुम्हाला आईला वडिलांना स्वतः पुढे कोणीच महत्वाचं नसतं, त्यामुळे ती एक गोष्ट असते. एक सद्गुरूंनी सांगितलं आणि ते जमलं नाही तरी देखील असं होतं. पण अजून एक त्यांनी म्हटलेलं आहे, मी त्याबाबत असं म्हणेन की आपल्या जीवनामध्ये असं एक ठिकाण असावं की ज्यांच्या पुढे आपण तर्क लढवणार नाही, ज्यांच्या मताला आपण विरोध करणार नाही. जे म्हणतील ते गैरसमजानी असेल, चुकीनी असेल, वस्तुस्थिती तशी नसेल कधीतरी, तरीही मी ते मान्य करीन असं एक तरी ठिकाण असावं. नाहीतर मग तुमच्या अहंकाराचं पोषण नेहमीच होत जाईल. याच्याकरता मला आंबूराव महाराजांचं, भाऊसाहेब केतकरांचं उदाहरण आठवतं. उमदीकर महाराज प्रवचनाकरता म्हणून इनामदारांकडे हैदराबादला गेलेले असताना आंबूराव महाराज त्यांच्या बरोबर आलेले, बाजूला खांबापाशी उभे होते. ते इनामदार म्हणत होते की संतांबरोबर आलेली व्यक्ती आणि अशी लांब उभी राहते तर तुम्ही पुढे येऊन बसा. तर आंबूराव महाराज त्यांच्या भावाप्रमाणे म्हणत होते की नको, मी आहे इथंच बरा आहे. ते उमदीकर महाराजांनी पाहिलं आणि आंबूरावांना विचारलं, म्हणाले की इतका वेडपट तू, ते इनामदार सांगतायत तुला की तू पुढे येऊन बस, गादीवर बस, आणि तू असं वेड्यासारखं दिसतंय ते तिथं हात जोडून वेड्यासारखा उभा राहिलायस, तू गादीवर येऊन बस. तेव्हा आंबूराव महाराज म्हणाले की आंबूराव महाराजांनी हात जोडले, मान तुकवली आणि गादीवर बसले. पण सद्गुरूंसमोर गादीवर बसण्याची कधीच सवय नसल्यामुळं ते त्या गादीच्या अगदी शेवटी टोकाला अवघडत बसलेले होते. परत कोणीतरी त्यांना येऊन सांगितलं की जरा पुढे बसा, पण ते तितके पुढे बसायला तयार नाहीत. महाराजांनी बोलवलं, म्हणाले तुला धड बसता देखील येत नाही, मी तुला बरोबर आणलं, त्याच्याऐवजी आपला तू तिथंच बरा आहेस, जा तिकडं खांबाला टेकून उभा रहा. त्यांनी परत मान तुकवली आणि तिथे जाऊन उभे राहिले. दोन्ही वेळेला ते त्याला काय वेडायस असं म्हणाले आणि सगळ्या लोकांच्या समोर म्हणाले. सर्वांच्या समोर नव्हे तर एकट्यानी जरी आपल्या जे सद्गुरूंच्या आणि आपल्या एकांतात जरी सद्गुरूंचं बोलणं आपल्याला पटलं नाही किंवा ते आपल्याला काही म्हटले तरी आपल्या अहंकाराला ठेच लागेल. म्हणून जर तशी गोष्ट असेल तर आयुष्यात तसं एक ठिकाण नक्की असलं पाहिजे की ज्यांच्या ठिकाणी अपील नाही, जे म्हणतील ते मान्य, अशी भूमिका असलीच पाहिजे. आणि या बाकीच्या वेळी जेव्हा असा अशा प्रकारचा कर्माचा रेटा राहतो त्यावेळेला मात्र अगदी नाईलाज असेल तेव्हा आपण कामात व्यस्त राहावं. पण कामात व्यस्त असू तेव्हा जरी आपल्याला तसं परमार्थाचं सुख समाधान, ध्यानाचं सुख समाधान, सद्गुरू भेटीचं सुख समाधान न लाभल्यामुळं आपली ओढ कमी झाली आहे, आपण फार कमी जातोय असं वाटलं तरी आपण स्मरणामध्ये असावं, जमेल तेवढं करावं. रस निर्माण झाला नाही, रस आला नाही, रस मिळाला नाही असं वाटलं तरी नाम घ्यावं. हे सर्व आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या या साधना असल्यामुळं त्याही बळ देऊन जातात आणि त्यांनी काय दिलंय हे नंतर कधीतरी समजतं. परगावच्या साधकांपेक्षा पुण्यातील साधकांना आपण जवळपास रोज दिसता बोलता, तुमच्याकडून रोज श्रवण घडते, बरेच वेळेला तुम्ही आमच्या बरोबर इतके मिसळून जाता की तुम्ही आमच्यासारखेच आहात असे वाटायला लागते आणि हा भाव पुसट होतो. जे सद्गुरू तुमच्यापासून हजार पावलं दूर आहेत त्यांचा मागोवा घेणं तुम्हाला फार कठीण. पण जे सद्गुरू तुमच्यापेक्षा दोन तीन पावलंच पुढं आहेत, दोन तीन पावलं ओलांडली की त्यांना आपण गाठलंच. तुम्हाला साधनेला जरा उत्साह येतो. जे तुम्हाला वर्षातून एकदाच दर्शन देतात अशा सद्गुरूंपासून तुम्ही काय शिकणार? वर्षातून एकदा गॅलरीत येऊन सर्वांना हात करणं किंवा नमस्कार करून जाणं आणि अतिशय थोड्या लोकांना किंवा जवळपास कोणाला न भेटणं, अशा सद्गुरूंचा दबदबा खूप जरी झाला तरी देखील शिष्य नंतर आपल्या मनाने साधना करू लागतात. त्यांच्या मनात निर्माण झालेले जे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी कोणीच समर्थ व्यक्ती नसते. असे सद्गुरू आपल्या स्वतःच्या साधनेत निमग्न असतात. त्यांची प्रकृती तशी असते. कित्येक संतांनी, श्रीधर स्वामी महाराज शेवटची 12 वर्ष मौनात आणि तसे एकांतात राहिले. ही जीवन चांगलीच आहेत. अनंतराव आठवले जे वरदानंद भारती संन्यास घेऊन हिमालयात निघून गेले. काही संत असे असतात की ते अशा प्रकारची कोणतीही कृती करत नाहीत. एवढंच नव्हे तर स्वामीजींनी अनंतरावांना किती वेळेला सांगितलं, दोनदा तीनदा तरी सांगितलं की कशा करता तुम्ही जाताय, तुम्ही इथं एवढं काम निर्माण केलं, आता या लोकांचं काय? ते म्हणाले लोकांचं रामकृष्ण व्यास वाल्मिकी होऊन गेले लोकांचं व्हायचं तेच होतं म्हणाले. लोक सुधारण्याची चिंता आपण काय म्हणून करायची? स्वामीजी म्हणाले असं कसं म्हणून चालेल. तुम्ही जर तुमच्यासारखी व्यक्ती निघून गेली तर लोकांनी कोणाकडे पाहून भक्ती करायची? मी पूर्वी केलेली होती ते पाहून लोक करतील म्हणले. लोकांना करायची असेल तर लोकांना काही करायचं नाहीये म्हणले. पण स्वामीजी त्यांना असं सांगत राहिले, ह्या दोन विचारधारा आहेत. 1989 साली स्वामीजींनी असं लिहून ठेवले बर का, की हा देह आता थकत चालला, आतापर्यंत किती हजार प्रवचन झाली असं सगळं लिहून ठेवले, इतके शेकडो सत्संग झाले, इतके अनुग्रह झाले, इतका लोकांत झाला, माया अपार्टमेंट, अध्यात्म मंगलधाम अशी केंद्र निर्माण झाली, सुशिक्षित मंडळींना ध्यानाची ओढ निर्माण झाली, ते ध्यानाला बसायला लागले, कित्येकांची जीवन बदलली, आता या देहाला विश्रांतीची आवश्यकता आहे, आता या देहातली शक्ती कमी होते आहे असं जाणवत आहे, आता इथून पुढचा काळ माझ्या साधनेसाठी आणि एकांतात राहण्यासाठी असा मी व्यतीत करणार आहे, अशा प्रकारचं शब्द थोडे बदलले असतील पण अशा प्रकारचं स्वामीजींनी लिहून ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांनी असं नाही केलं. त्यामुळे पुण्यातल्या साधकांना मी जवळपास रोज भेटतो, दिसतो, बोलतो, त्याचं अजीर्ण होऊन देऊ नका. आणि परगावच्या साधकांना हे मिळत नाही म्हणून त्यांचे एखाद वेळेला भाव आमच्यापेक्षाही जास्त टिकत असतील असं समजू नका. देहाच्या अंगाने मिळणारा सहवास हा ज्याच्या त्याच्या भाग्याने मिळत असतो तो मिळाला नाही अशा व्यक्ती ज्या असतात परगावी राहणाऱ्या, त्या कशा तडफडत असतात, तगमगत असतात. त्यामुळं कदाचित तुमचा नेहमी सहवास मिळतो आणि तुम्ही आमच्याबरोबर आमच्यासारखेच आहात असं वाटायला लागतं. तुम्हाला थोडे प्रयत्न केले की आपण होऊ असं म्हणून पुढं 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 खेचलं जात आहे, त्याकरता हे आहे. नाहीतर अगदीच सोपं आहे की महाराजांनी एका ठिकाणी बसायचं, कोणाशी बोलायचं नाही, मौन धरायचं आणि नमस्कार करून जायचं. पण त्या स्थितीत निराळा बेसावतपणा येत असतो, त्या स्थितीमध्ये फार मोठी सावधानता साधकांमध्ये येते असं नाही. अशा प्रकारचे भावाचे चढउतार येणं योग्य नाही ना, ते येऊ नयेत म्हणून काय काळजी आम्ही घेऊ? कुठं चुकतं आहे? नित्य सहज मिळणाऱ्या स्वामी सहवासातही तोच उत्कट भाव टिकून राहावा असे वाटते. तुमचा जो भाव असतो तो रोज अति उत्कट होऊ शकत नाही, म्हणूनच मी सुरुवातीला असं सांगितलं की भाव आहे म्हणून तुम्ही इथं आलेले आहात, भाव नाही असं समजू नका. त्याची परमोच्च सीमा कधी न कधीतरी होते, अशा या विशेष दिवसांमध्ये होते, गुरुपौर्णिमेसारख्या किंवा सांगितलेल्या अनेक काही अशा दिवसांमध्ये ते परमोच्च स्थितीला गेलेले असतात. एरवी भाव सतत भाव 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 डोळ्यातून पाणी सगदगद होणं रडणं असं नेहमी झालं नाही तरी चालतं. तुमचा भाव हा विचारात परिवर्तित होऊन तुमचा भाव किंवा विचाराचं विचार किंवा तुमची तुमचं चिंतन हे जसं सघन होतं तसा भाव वर्धिष्णू होतो. भाव ही विचाराच्या पुढची गोष्ट आहे, विचाराच्या अलीकडची गोष्ट नाहीये. जितपत तुमचे विचार असतात तितपत तुमचा भाव असतो. ज्ञानेश्वर महाराजांचा जो भाव आहे तो त्यांच्या बोधाचा परिपाक आहे. आपला भाव देखील आपल्या बोधाचाच परिपाक असतो. आपल्या ठिकाणी जेव्हा भाव कमी असतो, भाव म्हणजे विकारवशता नव्हे, डोळ्यातून पाणी येणं याला भाव असं नेहमीच म्हणत नाहीत. तुमची विचारशीलता ही तुम्हाला भावाकडे घेऊन जाते. भगवद्गीतेमध्ये नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य नच अयुक्तस्य भावना नच अभावयत शांती ही अशांतस्य कुतस सुखम अशी एक परंपरा सांगितलेली आहे. जो युक्त नाही त्याच्या ठिकाणी भाव नाही. नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य ज्याला युक्ती सापडलेली नाही म्हणजे जीवन सैरभैर आहे, शिस्त नाही, संयमित जीवन नाही, वैराग्यशील वर्तन नाही, कर्म करत असताना कर्मयोगाची युक्ती ज्याला साधलेली नाही, जो युक्त म्हणजे एकरूप नाही, अशा व्यक्तीच्या ठिकाणी बुद्धीची कमतरता पाहावी. नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य जर अयुक्त जीवन असेल तर बुद्धी नाही असा त्याचा अर्थ आहे. व्यसन आवडतात, इकडं तिकडं फिरणं, मौज मजा, हलकं फुलकं बोलणं आवडतं म्हणजे नीट बुद्धी नाही असा त्याचा अर्थ आहे. जो अयुक्त आहे त्याची बुद्धी नाही, त्याला बुद्धी नसते. नच अयुक्तस्य भावना आणि अयुक्त जो असतो त्याच्या ठिकाणी भाव नसतो असं भगवद्गीता म्हणते. याच्यावर श्लेष करताना विनोबांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे भगवंतांना असं सांगायचंय की जो युक्त आहे त्याच्या ठिकाणी बुद्धी आहे आणि जो युक्त आहे त्याच्या ठिकाणीच भावना आहे. या ठिकाणी एक मिसिंग लिंक आहे असं ते म्हणतात. ती म्हणजे जर बुद्धी असेल अयुक्तता असेल तर बुद्धी आहे, युक्तता असेल तर बुद्धी आहे आणि युक्तता असेल तर भावना आहे असं ते म्हणतात. पण एकदम बुद्धी आणि भावना हे शब्द काय म्हणून सांगितले, बुद्धी आणि भावना यांच्या मध्ये लिंक काय, आलं का लक्षात मी काय म्हणतोय ते? तर त्याच्यावर ते असं म्हणतात की जर बुद्धी असेल तरच भावना असेल असं भगवंतांना सांगायचंय. युक्त बुद्धी असेल तरच भावना असेल आणि तरच शांती असेल आणि तरच सुख असेल. म्हणून भावाचे चढ उतार देखील अस्थिर बुद्धीचं लक्षण राहतं. त्यावेळेला बुद्धी अस्थिर होते म्हणून भाव चढ उतार होतात. हे अगदी बीजगणितासारखं आहे. असे भावाचे चढ उतार होणे योग्य नाही, ते होऊ नयेत म्हणून काय काळजी घेऊ, कुठं चुकत आहे. नित्य सहज मिळणाऱ्या स्वामी सहवासातही तोच उत्कट भाव टिकून राहावा असे वाटते. म्हणून भाव उत्कट भाव याचा आपण घेत असलेला अर्थ त्याच्याऐवजी स्थिर बुद्धी आणि त्यामुळं असणारा विश्वास हा त्या भावाचा हे त्या भावाचं प्रगटीकरण आहे. काही वेळेला असा भाव प्रयत्नपूर्वक निर्माण करायचा ठरवले तर वेगळा स्थान निर्माण होतो. म्हणून भाव निर्माण करायचा प्रयत्न करायच्याऐवजी विचाराचं स्थैर्य निर्माण करायचा प्रयत्न करा, भाव आपोआप येतो. जितका विचार घोटला जाईल तितका विचार पक्का होईल आणि भाव आपोआप पक्का होईल असं भगवंतांना सांगायचंय. जसं होमिओपॅथीची औषधं जितकी घोटू तितकी त्याची पोटन्सी वाढते, तसा विचार जितका घोटला जाईल तितकी भावाची पोटन्सी वाढते. म्हणून इथं नित्य निरूपण चाललेलं आहे, नित्य श्रवण चाललेलं आहे, म्हणून तुम्ही नित्य संगतीत येता. आणि म्हणून लाईव्ह ऑडिओ ब्रॉडकास्टिंग देखील नित्य ऐकायला मिळावं परगावच्या साधकांना म्हणून आहे. हे सगळं विचारांकरता चाललंय, बुद्धी करता चाललंय. बुद्धी असली की भाव आलाच, बुद्धी डगमगली की भाव डगमगला. म्हणून ओढून ताणून भाव आणायचा नसून बुद्धीला परत परत ठीकठाक करणं असं करायचं की मग भावाची काळजी करू नका. भाव हा त्याच्या पाठोपाठ येतोच. काही चुकले असल्यास क्षमा करावी, चुकलं काही नाही, उलट या प्रश्न अनेकांचा हा प्रश्न असू शकेल. या सर्वांना कुठतरी आपण नक्की काय करायला पाहिजे, भाव आणि बुद्धी याच्यामध्ये, भाव आणि विचार याच्यामध्ये स्थैर्य बुद्धीचं पाहिजे, भावाचं आणायची गरज नाही. विचाराचं स्थैर्य हवं, भावाचं आपोआप येईल. विचाराच्या विचारच सुघटित झाले की त्यालाच भाव असं म्हणतात. असं असल्यामुळं या दिशेने आपण जाऊया. हरिओम. वेळ संपली. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. Hari, 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 Swamiji, Swamiji, Narayana. Mbula Pundali Kavarade Hari Vittal, Shri Jnana Deva Tukaram, Shri Jnaneshwara Maharaj Ki Jai. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरिया.